गार डोंगराची हवग बायला सोसे न गारवा
¡Gracias!